या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे। श्रोते हो नमस्कार, पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आयुर्वेद ही आपल्या देशानं जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असं मानलं जातं। या आयुर्वेदाबाबत अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत। गेली 25 वर्ष आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार देशात आणि देशाबाहेर करण्याचं त्यांचं काम चालू आहे। केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंटर काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस स्थायी वित्त समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन हे शास्त्र अधिक प्रभावीपणे जगासमोर उलगडून दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। अरब राष्ट्रे, अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधनाचं काम करत असताना जगभरातल्या हजारो रुग्णांच्या दुर्धर विकारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत। त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40+ पेटंट मिळाले आहेत आणि दुर्धर रोगांवरील औषधांचा त्यात प्रामुख्यानं समावेश आहे। रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी वैद्य योगेश बेंडाळे यांनी आयुर्वेद रसायनी सुरू केली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी 60+ शोधनिबंध सादर केले आहेत। वैद्य योगेश बेंडाळे आज स्वतः आपल्याशी संवाद साधतायत। नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात।
नमस्कार।
पहिला प्रश्न आपल्यासाठी, कॅन्सर आजारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन होत असताना देखील स्वादुपिंडाच्या किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या रुग्णांना चिकित्सेचा फारसा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही, तर यामागे काय कारणं असावीत?
पॅनक्रियाटिक कॅन्सर किंवा स्वादुपिंडाचा कर्करोग हा खरोखरच अत्यंत घातक कॅन्सरमध्ये याचा समावेश होतो। बहुतेक वेळा हा कॅन्सर बळावल्यानंतरच याचं निदान होताना दिसतं। ज्या काही क्वचित रुग्णांमध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये या आजाराचं निदान होतं अशांमध्ये शस्त्रक्रिया करून कॅन्सरग्रस्त भाग काढून टाकला जातो। ही शस्त्रक्रियासुद्धा अत्यंत गुंतागुंतीची आणि परिणामी या शस्त्रक्रियेतही मृत्यूचा धोका संभवतो। परंतु जे रुग्ण शस्त्रक्रियेस एलिजिबल किंवा अर्ह असू शकत नाहीत अशा रुग्णांना औषधी चिकित्सा हाच काय तो प्रधान मार्ग असतो। पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंड या अवयवाचीच अशी काही वैशिष्ट्ये आहेत। कित्येकदा या अवयवाला होणारं साधं इन्फेक्शनसुद्धा जीवघेणं ठरू शकतं, तर कॅन्सरचं स्वरूप हे भयानकच असतं। या आजाराबाबत चिकित्सकांना यश न मिळण्याच्या प्रधान कारणांपैकी महत्त्वाचं कारण म्हणजे या अवयवाची विशिष्ट जागा, त्याला असणारा रक्तपुरवठा, बहुतेक वेळेला वापरलेल्या औषधांचा न होणारा उपयोग, ज्याला आपण ड्रग रेझिस्टन्स असं म्हणतो। तर कित्येकदा या आजारात वापरलेली औषधं अपेक्षित ठिकाणी पोहोचूसुद्धा शकत नाहीत। अशा अनेक कारणांमुळे पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या चिकित्सेत मर्यादा वाढतात। केवळ 3% रुग्ण की ज्यांचा कॅन्सर बळावलेला आहे हे 5 वर्षांपर्यंत जगू शकतात। यातूनच याची भयानकता स्पष्ट होते। बऱ्याचदा या रुग्णांना अनेक लक्षणं असतात, तर कित्येकदा चिकित्सा चालू केल्यानंतर या लक्षणांमध्ये वाढच होताना दिसते, ज्याला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स असं म्हणतात, किंवा साईड इफेक्ट्समुळे रुग्णाच्या आयुष्याची प्रतही अधिकच खालावली जाते। या सर्वांचा परिणाम म्हणून या पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या प्रती रुग्णास उपलब्ध चिकित्सांचा चांगला फायदा मिळताना दिसत नाही।
पॅनक्रियाटिक कॅन्सरचं भयानक स्वरूप हे आपल्याला समजलं, तर सध्या उपलब्ध असलेल्या चिकित्सांमध्ये असणाऱ्या मर्यादा पाहता आपण याबाबत काही विशेष संशोधन केलेलं आहे का?
पॅनक्रियाटिक कॅन्सरवरती खरं तर बऱ्यापैकी संशोधन आमच्याकडे चालू असतं, आणि विशेष म्हणजे हे संशोधन जगद्विख्यात अशा अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च या संस्थेच्या 2021 जागतिक परिषदेमध्ये प्रसिद्धही करण्यात आलं। कॅन्सरमधील संशोधनाचे विविध पैलू आहेत, त्यामध्ये पेशींवरील संशोधनाला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले। आधुनिक शास्त्र पेशींवरील संशोधनाला खूप महत्त्व देताना आढळतं। तर आम्ही जे संशोधन करतो त्यामध्ये पेशींवरील संशोधनापासून ते प्रत्यक्ष रुग्णांवरील संशोधन, ज्याला सांगोपांग संशोधन किंवा संपूर्ण संशोधन असं म्हणता येईल, इतकी मोठी व्याप्ती ठेवून हे संशोधन केलं जातं. आता आपण पेशींवरील याबाबतच्या संशोधनाबद्दल बघूया. बऱ्याचदा आयुर्वेदावरती हा आक्षेप घेतला जातो की आयुर्वेदात संशोधन होत नाही. जे संशोधन आपण करतो ते अत्यंत मूलभूत असं संशोधन इथं चालतं आहे, आणि याकरिता आम्ही रसायनी बायोलॉजिक्स या संस्थेची निर्मिती केली. रसायनी बायोलॉजिक्स ही केवळ संशोधनाला वाहून घेतलेली संस्था आहे. ही संस्था आयुर्वेद प्रणित नवनवीन औषधांचा शोध घेणे आणि त्याकरता मूलभूत संशोधन करणे हे मुख्य कार्य करते. भारतातील दिल्ली येथील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेने प्रमाणित असणारी रसायनी बायोलॉजिक्स इथे पेशींवरील अत्याधुनिक संशोधन होतं. आमच्या या संस्थेची भारतातील अनेक राष्ट्रीय तसेच भारताबाहेरील आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर कोलॅबरेशन्स आहेत. भारतातील नामांकित समजले जाणारे पेशीतज्ज्ञ किंवा सेल बायोलॉजिस्ट किंवा मोठमोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांचे ड्रग डेव्हलपमेंट करणारे प्रमुख तसेच अनेक नॅशनल इन्स्टिट्यूट्सचे फाउंडर किंवा प्रेसिडेंट्स हे आपल्या सल्लागार समितीवरती काम करतात. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येथे सेल मॉलिक्युलर बायोलॉजी ह्या प्रयोगशाळेची निर्मिती झाली, जिथे मानवाच्या कॅन्सर पेशींवरती संशोधन केलं जातं. क्लास 100 अशा हाताळणीतील अत्युच्च मानांकन प्राप्त अशा विभागामध्ये या कॅन्सरच्या पेशींवरील संशोधन चालू असतं. अमेरिकेच्या ATCC भारतातील संस्था पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस येथील पेशी आणून त्यावर अभ्यास केला जातो. 21 CFR ग्रेड अशा स्वरूपाची जागतिक मानांकन असणारी यंत्रे ही पृथक्करणाकरता वापरली जातात. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या संस्थेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पेशींवरील संशोधन केलं जातं. ह्या कॅन्सरच्या पेशी आयुर्वेदिक औषधांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतात याचा बारकाईने अभ्यास केला जातो. याकरिता अत्यंत क्लिष्ट अशा प्रयोगांची जोड दिली जाते. जरी ही प्रयोगशाळा अत्याधुनिक असली, अत्याधुनिक सामग्रीने सुसंपन्न असली, तरी देखील या प्रयोगशाळेतील एक वैशिष्ट्य म्हणजे येथे केलेलं संशोधन हे आयुर्वेदिक तत्वांना अनुसरूनच असतं हे याचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. आणि अशा प्रयोगशाळेमध्ये आम्ही स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या पेशी आणून त्यावर आयुर्वेदीय औषधांचा अभ्यास केला.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. स्वादुपिंडाच्या कर्करोगग्रस्त पेशी किंवा पॅनक्रियाटिक सेल लाईन्स यावर आपण केलेलं एक संशोधन जागतिक पातळीवर नामांकित जर्नलनं स्वीकारलेलं आहे. याविषयी तसंच कॅन्सरची संशोधन संस्था, तिथं होणारं अत्युच्च पातळीवरील पेशींवरील संशोधन याविषयी आजच्या भागामध्ये आपण सविस्तर माहिती दिली. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.